வந்தே குரு நாம் சரணாரவிந்த சந்தர்ஷி அஸ்வாத்ம சுகாவபோதே.
ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சந்த். काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. आपण मागच्या वेळेला हा भंग पाहिला की नामस्मरण करत असताना काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी नाहीशा होऊन जातात. सर्व वेळा आणि सर्व काळ नामस्मरणाला अनुकूल समजले जातात, प्रतिकूल काहीच नाही नामस्मरण करत असताना. नामस्मरण करत असताना नाम उच्चारत असताना काळाचा विसर पडतो, काळ नाहीसा होऊन जातो, स्थळ देखील नाहीसं होऊन जातं. ही किमया कशामुळे घडते? चित्ताची जर एकतानता झाली तर त्या एकतानतेमध्ये बाकीच्या जगताचा विसर पाडण्याचं सामर्थ्य असतं. आपण पाहिलं की दत्तात्रेयांनी एकाग्रतेसाठी म्हणून एका लोहाराला आपलं गुरु केलं. बाणाच्या टोकाला धार लावण्याच्या नादामध्ये समोरून राजा गेला तरी देखील लोहाराला समजलं नाही. याचं कारण असं की सगळ्या चित्तवृत्ती एका ठिकाणी जर एकत्र झाल्या, एकत्रित झाल्या, तर काळ आणि स्थळ याचं बंधन नाहीसं होऊन जातं. काळ आणि स्थळ याची निराळी जाणीव संपते. नामस्मरणाच्या वेळेला तर काळ आणि वेळ हे दोन्ही नाहीसे होऊन जातात. लोहाराची जी एकाग्रता आहे त्या एकाग्रतेच्या वेळेला काही एखादी गोष्ट तरी शिल्लक राहिलेली असते. जसा लोहार आहे आणि त्या बाणाला टोक करायचं आहे, त्यामुळे त्याच्यासमोर सतत एकच गोष्ट आहे की तो बाण नीट तयार करणं, म्हणजे बाणाचं तरी भान त्याला आहे. नामस्मरण करत असताना तेही भान नाहीसं होतं. नाम घेता घेता सर्व वृत्ती नामावर जशा एकत्रित होतात आणि नाम परमात्म्याला दाखवतं. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा. जीवाचा भाव असा असतो की आपण आत्मस्वरूप आहोत, या भावनेने नाम चाललेलं असतं. नाम नामी आणि नामधारक एक आहेत, परमात्मस्वरूप आपण आहोत या भावनेने नाम चाललेलं असतं. अशा नामाच्या वेळेला नाम घेणारा आपल्या स्वतःला तर विसरतोच, जसं तो लोहार आपल्या स्वतःलाही विसरला पण बाणाचं टोक लक्षात ठेवत होता. नाम घेणारा आपल्या स्वतःला तर विसरतोच, पण ज्याला आठवायचं आहे तो इंद्रियांना गोचर नसल्यामुळं, मनामध्ये सापडणारा नसल्यामुळं, बुद्धीच्या तर्काला देखील अनाकलनीय असल्यामुळं, जेव्हा वृत्ती परमात्म्याशी तदाकार पावायला जाते तेव्हा वृत्ती रहित अशी स्थिती निर्माण होते. तिथं एक तरी वृत्ती शिल्लक होती, इथं वृत्तीरहितता प्राप्त होते. आणि ही जी वृत्तीरहितता आहे ती वृत्तीरहितता आपल्या स्वतःची जाणीव नाहीशी करते, स्थळाची जाणीव नाहीशी करते, त्याचबरोबर काळाची देखील जाणीव नाहीशी करते. देहाची जाणीव नाहीशी झाली की काळाची जाणीव नाहीशी होते. झोपेत देखील आपल्याला याचा अनुभव आहे, स्थळाची जाणीव नाहीशी होते. पण त्याच वेळेला अजून एक गोष्ट घडून येते, ती म्हणजे परमात्मा हा कोणत्याही वृत्तीला प्राप्तव्य नसल्यामुळे वृत्ती नाहीशी होते आणि फक्त परमात्मा भावच शिल्लक राहतो. त्यामुळं काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी नाही अशा होतात, स्थळ देखील नाहीसं होतं. पण नाम घेणारा आहे त्याचा देखील उद्धार होतो. दोन्ही पक्षपाही उद्धरती, नाम घेणाराही उद्धरून जातो आणि स्थळ काळ वेळ देखील शिल्लक राहत नाहीत. आणि एकच एक परमात्मा शिल्लक राहतो, परमात्मा भाव शिल्लक राहतो. अशा प्रकारे दोन्ही पक्षांचा, म्हणजे नाम घेणारा आणि स्थळ काळ, या दोन्ही पक्षांचा उद्धार उच्चाराने होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. आपण एक 5-7 मिनिटं नाम घेऊ आणि मग पुढचं प्रवचन मी करेन. आपल्याला डोळे मिटून शांतपणाने बसायचं आहे. असताना आपला जीव हा शिवस्वरूप आहे, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अशा प्रकारची जाणीव ठेवून नाम घ्यायचं आहे. आणि नाम घेताना घेतल्यानंतर जेव्हा क्षणभर आपण थांबू तेव्हा देखील आपण शिवस्वरूप आहोत ही जाणीव अनुस्यूत असावी. नाम मी घेताना तुम्ही ऐकाल तेव्हा देखील जीव हा शिवस्वरूप आहे अशा प्रकारची जाणीव असावी. दुसरा कोणताही विचार मनात नको. ॐ राम कृष्ण हरी. आपल्या वृत्ती एकविध करून पूर्ण नामावर आणायच्या आहेत. आपल्या अवतीभोवती काही जगत आहे याचीही जाणीव नसली तरी चालेल, नसावी. आणि आपण नाम घेणारे केवळ शिवस्वरूप आहोत, आत्मरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत. सर्व वृत्ती नामावर, जीव शिवस्वरूप आहे अशा प्रकारच्या भावावर आहेत. आपल्या अवतीभोवतीच्या जगताचं भान नाही. नाम घेणारा मी आत्मरूप आहे अशा प्रकारचं अनुसंधान आहे. नाम ऐकत असताना तुम्ही शिवस्वरूप आहात, घेत असताना शिवस्वरूप आहात, थांबलेलं असताना देखील तुम्ही शिवस्वरूप आहात. अन्य कोणताही विचार उठू द्यायचा नाही, उठत नाहीये. आत्मभावना, शिवभावना इतकी प्रबळ झालेली आहे की अवतीभोवतीच्या जगताचं जसं भान नाही तसं तुम्ही तुमच्या देहाला देखील विसरून नाम घ्या. केवळ शिवभावना शिल्लक राहू देत. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात, तुमचं नाव काय, रूप काय, तुमचा पैसा, तुमचं मान सगळं विसरून जाऊ देत. फक्त शिवभावना शिल्लक राहू देत. अवतीभोवतीच्या जगताचं भान नाही, देहाचं देखील भान नाही. रहित निखळ आत्मस्थिती चिदानंद शिवस्वरूपाचं भान
कृष्ण हरी। डोळे उघडायला हरकत नाही। आता आपण जे केलं ते काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती याचं प्रात्यक्षिक आहे। या केवळ कपोल कल्पित गोष्टी नाहीत, आपल्या अत्यंत जागृत अवस्थेमध्ये जागृतीच्याही पलीकडे जाता येतं, देहभावाला देखील विसरता येतं, आत्मभावाला प्राप्त करता येतं। नामस्मरणाच्या उच्चारामुळे ही गोष्ट घडते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे। काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती। त्याच्या पुढचा अभंग नामस्मरणाचा, उच्चाराने नामस्मरण करताना काय काय होऊ शकतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। जाणीव नेणीव भगवंती नाही. उच्चारणी पाही मोक्ष सदा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जाणीव आणि नेणीव म्हणजे मी जाणलं असा भाव किंवा मला समजत नाही असा भाव याला नेणीव असं म्हणतात. जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. केवळ उच्चार करत असताना मोक्षाची स्थिती मुक्तीची स्थिती बंधनातून बाहेर पडलेली अशी स्थिती प्राप्त होते. उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रीघ नाही. नारायण हरी नारायण हरी असं म्हणत असताना या नामाचा केवळ उच्चार करत राहिलं असताना कळीकाळ शिरू शकत नाही. कळीकाळाला प्रवेश त्या ठिकाणी नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी जाणीव देखील नाही आणि नेणीव देखील नाही. भगवंत हा जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे समजला जातो. जाणीवेच्या काही गोष्टी आहेत आपल्याला माहीत आहेत त्या ज्या जाणीवेमध्ये सापडतात अशा गोष्टी म्हणजे जगताच्या गोष्टी. जगताची यच्चयावत गोष्ट जाणीवेमध्ये सापडते. या जाणीवेमध्ये काय काय येतं? जाणीवेमध्ये मन येतं, मनाने आकळली जाते. जाणीवेमध्ये चित्त येतं, जाणीवेमध्ये बुद्धी येते. या जगताचं जे ज्ञान आहे ते ज्ञान बुद्धीला देखील गम्य असं आहे. जाणीवेमध्ये अंतःकरण देखील येतं. या सगळ्या जाणीवेच्या कळा आहेत. मन बुद्धी चित्त अंतःकरण या जाणीवेच्या कळा आहेत आणि या सर्व गोष्टींनी जाणीव आपल्याला प्राप्त होते. सर्वसाधारणपणे जाणून घेण्याचे जे विषय आहेत ते सगळे विषय मन बुद्धी अंतःकरण चित्त यांनी जाणले जातात. आणि गंमत अशी आहे की याच्यापेक्षा आणि कोणतेही इंद्रिय आपल्यापाशी नाही. एखादी गोष्ट समजण्यासाठी समजून घेण्यासाठी म्हणून एवढी साधनं आपल्याला मिळालेली आहेत मनुष्य मात्राला. मन बुद्धी चित्त अंतःकरण तुमच्या भावना मला समजून घेण्याचं साधन माझं अंतःकरण आहे. ते कदाचित माझ्या बुद्धीला समजणार नाही पण अंतःकरणाला समजेल. कार्यावरून आपण साधारण याची विभागवारी करतो. या कोणत्या दृश्य गोष्टी नाहीयेत. बुद्धी दाखवता येत नाही, मन दाखवता येत नाही, चित्त दाखवता येत नाही, अंतःकरण दाखवता येत नाही. दाखवता न येण्यासारख्या गोष्टी आपल्या देहामध्ये पुष्कळ आहेत. आपल्याला जो मनुष्य दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी आत त्याची पाळोमुळे गेलेली आहेत की जी आपल्याला दिसत नाहीत, जी आपण पाहू शकत नाही अशी खूप मोठी अशी यादी. पण त्याच गोष्टी खरं म्हणजे जाणून घेण्यासाठी उपयोगाच्या असतात. इंद्रिय जाणून घेण्यासाठी उपयोगाची आहेत. अगदी लहान मूल जरी असेल मी मध्यंतरी आमच्या नात्यातल्याच एका अगदी लहान अर्भक म्हणू इन्फंट सहज त्याच्या हातापाशी माझं बोट दिलं तर त्याने बोट घट्ट पकडून ठेवलं आणि मग किंचित हाताला ओढ बसली असं जाणवलं म्हणून मी हात सैल सोडला तर त्याने ते तोंडाकडे नेलं.
कोणतीही गोष्ट अगदी लहान मूल देखील चव घेऊन पाहत असतं, तोंडात घालून पाहत असतं, इंद्रियांना जाणीव असते, इंद्रियांच्या अंगानी बाहेरच्या जगताचं ज्ञान जाणीवीच्या रूपाने आपण घेत असतो. बुद्धीच्या सहाय्याने देखील जगत आपण समजून घेतो. जे सगळं विज्ञान आहे ते त्याच गोष्टीवर आधारित आहे. मन देखील त्याला पुष्कळ कारणीभूत असतं, चित्त देखील खूप कारणीभूत असतं. शिक्षक जेव्हा शिकवतात, दुपारची वेळ, रखरखीत ऊन आहे, मुलं बसलेली आहेत, शिक्षक गणित शिकवतात किंवा सायन्स शिकवतात, एखादा सिद्धांत शिकवतात, आणि खिडकीच्या बाहेर भलं मोठं ग्राउंड आहे, कुत्री रस्ता ओलांडतात, गाढव रस्ता ओलांडतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं, त्यांचेही काही व्यापार चाललेले असतात. पण मुलाचं लक्ष, मन शिक्षक शिकवतात तिथं नाहीये. तर ते हळूहळू गाढव इकडून तिकडे चाललेलं आहे, तिकडे त्याचं सगळं लक्ष आहे, आणि शिक्षक काय शिकवतात हे मुलाच्या कानावर पडतंय पण समजत नाहीये. याचं कारण मन बाहेर गेलेलं आहे. मनाच्या अंगाने देखील आपण समजून घेत असतो, बुद्धीच्या अंगाने देखील समजून घेत असतो, चित्ताच्या अंगाने देखील समजून घेत असतो, अंतःकरणाच्या अंगाने देखील समजून घेत असतो. आणि एवढीच साधनं समजून घेण्यासाठी म्हणून आपल्यापाशी आहेत. पण भगवंत समजून घेण्यासाठी म्हणून ही साधनं उपयोगाची नाहीत, कुछ कामी आहेत. याचा उपयोग तर करायचा आहे, पण उपयोग अशा बेताने करायचा आहे की ही साधनं नाहीशी होतील असा उपयोग करायचा आहे. मनाचा उपयोग करायचा आहे आणि मनाला नाहीसं करायचं आहे तर परमात्मा प्राप्तव्य आहे. चित्ताचा उपयोग तर करायचा आहे, पण जेव्हा चित्ताचं अचित्त होतं तेव्हा तो प्राप्त होतो. अंतःकरण अतिशुद्ध होतं तेव्हा तिथं फक्त भगवंताचा भाव निर्माण होतो आणि राहतो. म्हणून जाणून घेण्याची, म्हणून आपल्याकडे जी साधनं आहेत ती साधनं जगत जाणू शकतात, पण ती साधनं परमात्मा जाणण्यासाठी म्हणून उपयोगी पडत नाहीत. म्हणून जाणीवेचा उपयोग परमात्मप्राप्तीसाठी नाही, उलट जाणीवेनी अहंकार वाढतो. तुम्ही जर खूप ऐकलं तर बहुश्रुत झाल्याचा अहंकार वाढेल. तुम्ही जर खूप वाचलं तर आपण खूप वाचलेले आहोत, अधीत आहोत अनेक ग्रंथांचा, याचा अभिमान वाढेल. तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हे बहुसार, उपकारांची राशी. शब्द उपकारांची राशी आहेत हे खरं आहे, पण शब्द एका ठिकाणी मागं ठेवून पुढे जायला लागतं. एक वेळ अशी येते की सगळ्या गोष्टी मागं ठेवून जायला लागतं, त्याच्याखेरीज गत्यंतर राहत नाही. आपल्या स्वतःला देखील मागं सोडायला लागतं, अहंकाराला देखील मागं सोडायला लागतं आणि पुढे पाऊल टाकायला लागतं. आणि हे ज्याला जमत नाही त्याला जमतच नाही, काही केलं त्याला जमत नाही. मनाला मागं सारणं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मन मुरे मग जे उरे. मन नाहीसं होतं आणि मन नाहीसं झाल्यानंतर जे उरतं अशी गोष्ट सेवन करण्यासाठी उत्तम अशी आहे. ते तू कारे सेविसिना, दिसते तरी न धरवे हाते, कैसे ते संताते पुसावे, तेथील खूण विरळा जाणे त्या ठिकाणची जी खूण आहे ती खूण खूप कमी लोक जाणतात. निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो म्हणे. इथं जाणीव करी तोची नेणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी जाणतो असं जो म्हणतो, जाणीव धरून साधनेला बसतो त्याला काही तो जाणू शकत नाही. इथं जाणीव करी तोची नेणे, आथिलेपणे मिरवी त्याची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. आम्ही झालो असं ज्या क्षणाला तो म्हणतो त्या क्षणाला त्याची प्राप्ती त्याच्या हातातून मिसटलेली असते. म्हणून जाणीव भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. मी जाणलं असं जो म्हणतो म्हणे जाणता तो जनी मूर्खप आहे असं समर्थ म्हणतात. जो जाणतो असं मी जाणलं असं म्हणतो त्याला खरं म्हणजे मूर्ख समजायला पाहिजे. अतर्क्यासी तर्की असा कोड आहे, कारण कशाच्या सहाय्याने जाणणार. म्हणून उपनिषदामध्ये यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा, अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम, असं उलट सुलट वर्णन करणारे अशा ऋचा आलेले आहेत. यस्य अमतम तस्य मतम, जाणायचं तर आहे आणि मी जाणलं हा भाव सोडायचा आहे. जो मी जाणलं असं म्हणतो तो जाणू शकत नाही, त्यांनी जाणलं नाही असं होतं, कारण ते मनानी बुद्धीनी अहंकारानी असं जाणल्याचा भाव निर्माण होतो म्हणून तो जाणत नाही. यस्य अमतम तस्य मतम, जाणून देखील जो मी जाणलं असं स्वतःवर घेत नाही तो खरं म्हणजे जाणतो. मतम यस्य न वेदसहा, आणि जाणलं म्हणतो त्यांनी काही जाणलं नाही, काही नाही समजलं त्याला. अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. म्हणून तुम्हाला जोपर्यंत ध्यानाला बसलेले आहात आणि काहीतरी होतंय असं समोर काहीतरी फिरतंय, सगळं विश्व नाहीसं झालं, काय गोल फिरतंय आपण त्याच्यामध्ये आहोत, प्रकाश दिसला, नाद ऐकू आला, तोपर्यंत सद्गुरु असं म्हणत असतात की काही अजून झालेलं नाहीये, आहे चांगलं पण झालेलं काही नाहीये. कारण हे मनाच्या पातळीवर, प्रकृतीच्या पातळीवर, सूक्ष्म अंतःकरणाच्या पातळीवर असलेले अनुभव आहेत. जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत नाही. आणि जेव्हा ते जाणलं जातं तेव्हा मी जाणलं असं समजायला, असं सांगायला कोणी शिल्लक राहत नाही, वेगळेपणाने तो शिल्लक राहत नाही. ही भाषा देखील अगम्य आहे, भाषा देखील समजायला कठीण आहे, पण जाणण्याची वस्तुस्थिती अशीच आहे. रामकृष्ण म्हणतात की मुलं रात्रीच्या वेळेला थोडीशी चिकाळलेली आहेत, दंगामस्ती करतायत, वडील रागवतायत, झोपा बरा असा असं म्हणतायत. आणि मग शेजारच्या खोलीतून वडील रागवून विचारतायत की झोपलात का, आणि मुलं म्हणतात हो, याचा अर्थ झोपले नाहीत, याचा अर्थ त्यांना झोप लागली नाही. जोपर्यंत म्हणतात की झोपलो तोपर्यंत ती झोपलेली नाहीयेत. मग मुलं म्हणतात, मग वडील म्हणतात की मग झोपा, आता झोपलात ना, मग झोपा. आणि मग थोड्या वेळानी परत विचारतात की झोपलात ना, आणि जेव्हा खरी झोप लागते तेव्हा झोप लागली असं सांगायला उरतो कोण, आता काही उत्तर नाही, चिडीचाप, आता तेव्हा खरी झोप लागली. जोपर्यंत ज्ञान झालं ज्ञान झालं असं सांगतोय तोपर्यंत झालेलं नाही. आणि जर ज्ञान झालं तर मग हातापायातून खेळायला पाहिजे, तो सांगणार नाही मला ज्ञान झालं, त्याच्या डोळ्यातून दिसेल, त्याच्या हातातून दिसेल, त्याच्या इंद्रियातून दिसेल। सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे। स्फटिकाच्या घरामध्ये जर दिवा लावला तर स्फटिकाच्या भिंतींचा आड पडदा न ठेवता जसाच्या तसा बाहेर प्रकाश पडावा, तसं ज्ञान झालेलं स्वच्छ सगळ्यांना समजेल, तो सांगत फिरणार नाही। जसा एखादा ब्राह्मण आपलं जाणवं दाखवत नाही, हे बघा मी ब्राह्मण आहे म्हणून, उलट जर तो सारखं जाणवं दाखवायला लागला तर संशय खरंच आहे की नाही कोण जाणे। तो सहज ब्राह्मण आहे, त्याला आता जाणवं दाखवत फिरण्याची गरज नाही। असा मनुष्य दिसतो की नाही, बघा मी माळकरी आहे, मी खोटं बोलेन का? याचा अर्थ हा खोटं बोलणारा आहे। जेव्हा खरं बोलणारा माणूस आहे, नेहमीच खरं बोलतो, तेव्हा बाय गॉड म्हणायची गरजच नाही। बाय गॉड मी सांगतो म्हणजे काय, मग एरवी कसा बोलतोस? खरं बोलण्यासाठी शपथ जो घेतो की शपथे मी सांगतो, याचा अर्थ खोटं बोलण्याची सवय, असाच त्याचा अर्थ आहे। जोपर्यंत जाणीव शक्ती काम करते तोपर्यंत अंतिम ज्ञान हे दूरच असतं। म्हणून जाणीवेनी काम करायचं आहे आणि ज्या जाणीवेनी काम करतो त्याचा आधार घेऊन त्याच्याही पलीकडे उडी मारायची आहे। जाणीव नेणीव भगवंती नाही, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव ही गोष्ट नाही आणि नेणीव ही देखील गोष्ट नाही। कशी नाही आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओ ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि हरि हरि। ज्ञानोबा माउली बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।